RadioMandi.com पॉडकास्ट।
राज्यात राष्ट्रीय आपत्ती घोषित करा, ऊस उत्पादक संघाची मागणी। अतिवृष्टी आणि पुरामुळे राज्यात झालेल्या वाईट परिस्थितीला राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित करण्याची मागणी कर्नाटकातील ऊस उत्पादक संघाचे अध्यक्ष कोडीहल्ली चंद्रशेखर यांनी केंद्र सरकारकडे केली। राज्यात पावसामुळे ओढवलेल्या संकटाला आणि पुरामुळे झालेलं नुकसान समजून घेण्यात केंद्र सरकार कमी पडत असल्याचंही त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं। ते म्हणाले, मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी राज्यात झालेल्या नुकसानाचं अनुमान 10,000 करोड लावलं आणि केंद्र सरकारकडे 3,000 करोडची मागणी केली, तर दुसऱ्या बाजूला केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांनी थोडाच निधी मंजूर केला। सरकारचं हे धोरण शेतकरी आणि सामान्य लोकांच्या दृष्टीनं चुकीचं आहे। राज्य सरकारनं ताबडतोब केंद्र सरकारशी बोलून मदत घेणं आवश्यक असल्याचंही ते म्हणाले।